मत्तेचे शुभवर्तमान याचा पहिला अध्याय, अब्रामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळ, अब्रामास इसहाक झाला, इसहाकास याकोब, याकोबास यहुदा व त्याचे भाऊ झाले, यहुदास तामारेपासून पेरेस व जेरह झाले, पेरेसास हेस्रोन, हेस्रोनास आराम झाला, आरामास आमिनादाब, आमिनादाबास नहशोन, नहशोनास सलमोन, सलमोनास राहबेपासून बवाज, बवाजास रूतपासून ओबेद, ओबेदास इशाय झाला, आणि इशायास दावीद राजा झाला, उरियाच्या पत्नीपासून दाविदास सलमोन झाला, सलमोनास रहाब, रहाबास अबिया, अबियास आसा झाला, आसास यवशफाट, आणि यवशफाटास योराम, आणि योरामास उज्जिया, उज्जियास योथाम, योथामास अहाज, अहाजास हिचकिया, हिचकियास मनस्से, मनस्सेस आमोन, आमोनास योशिया, आणि बाबेलास देशांतर झाले, त्यावेळी योशियास यखन्या व त्याचे भाऊ झाले, बाबेलात देशांतर झाल्यानंतर यखन्यास शल्तियेल झाला, शल्तियेलास जरुबाबेल, जरुबाबेलास अबिहूद, अबिहूदास यल्लेकिम, यल्लेकिमास अज्जूर झाला, अज्जूरास सदोक, सदोकास यखिम, यखिमास यलिहूद, यलिहूदास यलाजार, यलाजारास मत्तान, मत्तानास याकोब, याकोबास योसेफ झाला, जो मरियेचा पती होता तिच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मास आला. अशा प्रकारे अब्रामापासून दाविदापर्यंत सर्व मिळून 14 पिढ्या, दाविदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत 14 पिढ्या, आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत 14 पिढ्या. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिची येशूपाशी मागणी झालेली होती, पण त्याचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. मरियाचा पती योसेफ हा नीतिमान होता, परंतु समाजामध्ये तिचा अपमान होऊ नये अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याने गुप्तपणे तिच्याशी मागणी मोडण्याचा निर्णय घेतला. तो या गोष्टीविषयी विचार करीत असता त्यास प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियाला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहिला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे, आणि ती पुत्राला जन्म देईल, आणि तू त्याचे नाव येशू ठेव. तो आपल्या लोकास त्याच्या पापापासून तारील. प्रभूने संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते परिपूर्ण व्हावे यासाठी हे सर्व झाले. ते असे, पहा, कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल, आणि त्यास इमान्युएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर प्रभूचे दूताने आज्ञा दिली होती तसे योसेफाने केले. त्याने तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला, तरी मुलाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी सहवास ठेवला नाही, आणि त्याने त्याचे नाव येशू ठेवले.